ആനന്ദ ഗോവിന്ദം ജയ മുരളീധരൻ ദേവം വന്ദേ ദ്വാരകാധീശം ജയ മുരളീധരൻ ദേവം വന്ദേ ദ്വാരകാധീശം ജയ ജയ മാധവം കൃഷ്ണം സച്ചിദാനന്ദ ഗോവിന്ദം ജയ ജയ മാധവം കൃഷ്ണം സച്ചിദാനന്ദ ഗോവിന്ദം ജയ ജയ മാധവം കൃഷ്ണം സച്ചിദാനന്ദ ഗോവിന്ദം बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन पाहिलं की युद्ध निश्चित होणार आणि युद्धाच्या दृष्टीने म्हणून पांडव आणि कौरव या दोघांच्याही सेना कुरुक्षेत्रामध्ये गेल्या, त्या ठिकाणी त्यांनी रणांगणाची आखणी केली, शिबिराची आखणी केली, युद्धाचे नियम ठरवले गेले। दरम्यान बलराम पांडवांच्या शिबिरामध्ये पांडवांना भेटण्यासाठी म्हणून आले आणि आपण स्वतः युद्धापासून अलिप्त राहणार आहोत असं सांगून आणि आपलं असं निश्चित मत आहे की पांडवांचा विजय अटळ आहे, कारण श्रीकृष्णाचा तसा दृढ संकल्प आहे। श्रीकृष्णाच्या शिवाय या संपूर्ण जगाकडे मी पाहू देखील शकत नाही। हा केशव जे काही करू इच्छितो त्याचंच मी अनुसरण करतो, पण भीमसेन आणि दुर्योधन हे दोघंही वीर माझे शिष्य आहेत, दोघांवर मी समान स्नेह करतो, त्यामुळं या युद्धात भाग न घेता मी सरस्वती नदीच्या तटावर तीर्थाचं सेवन करण्यासाठी म्हणून जात आहे, असं म्हणून बलरामांनी पांडवांचा निरोप घेतला आणि ते तीर्थयात्रेला निघून गेले। इथपर्यंत कथा आपण मागच्या वेळेला पाहिलेली होती। इकडे दुर्योधनाने शकुनीचा मुलगा उलूक याला बोलावून घेतलं आणि त्याला पांडवांसाठी एक संदेश सांगून दूत म्हणून पाठवून दिला। उलूक पांडवांच्या शिबिरात आला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सर्व सेनापती यांच्या समक्ष दुर्योधनाचा संदेश सांगितला। दुर्योधनाचा हा संदेश म्हणजे भगवद्गीतेमध्ये पुढे भगवंतांनी जे आसुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे त्याच्यातले जवळपास सर्व गुण दुर्योधनाच्या या संदेशामध्ये प्रगट झालेले होते। अत्यंत चिथावणीखोर अशा भाषेमध्ये दुर्योधनानी पांडवांना संदेश पाठवलेला होता आणि उलूकानी शकुनीच्या मुलांनी ते तितक्याच कठोर वाणीनी निवेदन करून सांगितले। प्रत्येक पांडवाला स्वतंत्र असा निरोप त्यांनी दिलेला होता। अर्जुनाला दिलेल्या संदेशामध्ये दुर्योधन म्हणतो की विराटाच्या घरी षंढ वेषाने विराटाच्या कन्येला नाचवण्याचं काम तुला जे करायला लागलं तो माझा पुरुषार्थ होता। श्रीकृष्णाच्या किंवा तुझ्या भयानी मी राज्य परत देणार नाही, तू श्रीकृष्णासह माझ्याशी येऊन युद्ध कर, असे हजारो श्रीकृष्ण आणि शेकडो अर्जुन देखील माझ्या जवळ येऊन युद्ध करून दाही दिशेला त्राही भगवान होऊन पळून जातील, असा निरोप त्याने अर्जुनाला दिलेला होता। अशाच प्रकारचे निरोप त्यांनी भीम, अर्जुन, युधिष्ठिर, नकुल, सहदेव या सर्वांकरता स्वतंत्र रीतीने पाठवलेले होते. भगवान श्रीकृष्णांनी आणि पाचही पांडवांनी उलुकाजवळ दुर्योधनाला जे उत्तर दिलं तेही अत्यंत क्षत्रियोचित असं उत्तर दिलं. अतिशय संयत वाणीनी सर्वांनी उत्तरं दिली. भगवान श्रीकृष्णांनी उलुकाजवळ जे सांगितलेलं होतं ते असं होतं की तू जे समजत आहेस की मी सारथी असल्यामुळं मी युद्ध करणार नाही, दुर्योधनाला दिलेला निरोप होता, आणि त्यामुळंच कदाचित तुला माझं भय वाटत नसेल, पण लक्षात ठेव की मला जर वाटलं तर मी युद्धात भागही घेईन आणि सर्व नरेशांना तृणवत जाळून टाकीन. युद्धाच्या शेवटापर्यंत असं न करण्याचा असं करण्याचा अवसर मला न मिळो ही माझी इच्छा आहे. युधिष्ठिराच्या अनुरोधाने मी अर्जुनाचं सारथ्य जरूर करीन, पण आता तू मात्र पृथ्वी, आकाश, पाताळ कुठेही गेलास तरी देखील तुझ्या पाठोपाठ अर्जुनाचं रथ तिथं पोहोचल्याचं तू जरूर पाहशील. श्रीकृष्णांनी जसा संदेश दिला तसं पाचही पांडव, विराट, द्रुपद, दृष्टद्युम्न या सर्वांचे संदेश घेऊन उलूक परतला आणि त्यांनी ते सर्व संदेश दुर्योधनाला जाऊन सांगितले. हे संदेश ऐकून दुर्योधनाने आपल्या सेनेला सूर्योदयापूर्वीच तयार व्हायला सांगितलं. तशा प्रकारच्या आज्ञा त्यांनी काढल्या. युधिष्ठिरांनी देखील दृष्टद्युम्नाच्या नेतृत्वाखाली आपल्या सेनेला युद्धाकरता प्रस्थान करण्याचा आदेश दिला. दोन्ही सैन्य विजयाचीच आकांक्षा धरून कुरुक्षेत्रामध्ये एकमेकांच्या समोर उभी राहिली. त्याच्यात पांडवांची सेना पश्चिम भागात पूर्वाभिमुख होऊन कौरवसेनेच्या सन्मुख उभी राहिली. महाभारतकार असं सांगतात की पृथ्वीचे सर्व प्रदेश नवयुवकांनी रहित झालेले होते. सर्व तरुण युद्धाच्या ठिकाणी एकत्र जमलेले होते. केवळ बालक, वृद्ध आणि स्त्रिया जिकडे तिकडे शिल्लक होत्या. तसंच पृथ्वी सर्व घोडे, हत्ती, रथ, तरुण पुरुष यांनी रहित झाल्यासारखी झालेली होती. फार मोठ्या भूप्रदेशातून सर्व भागातून सेना एकत्र आलेल्या होत्या. सर्व वर्णांचे लोक युद्धाकरता एकत्र जमलेले होते. युद्धभूमीचा घेर फार मोठा होता. कित्येक योजना दूर असा मोठा घेर होता. सैन्याच्या राहण्या, जेवण्या, झोपण्याची उत्तम व्यवस्था केली गेलेली होती. पांडवांचा पक्ष कोणता हे ओळखण्यासाठी भिन्न भिन्न प्रकारचे संकेत आणि विशिष्ट प्रकारची आभूषण दिली गेली होती. आपली सेना अत्यंत हर्षाने प्रफुल्लित आहे असं पाहून पांडवांना देखील फार मोठा हर्ष झाला आणि भगवान श्रीकृष्ण देखील खूप संतुष्ट झाले. कौरव, पांडव यांनी एकमेकांच्या संमतीने युद्धासंबंधी नियम केले, युद्धाची मर्यादा स्थापित केली. भीष्मांनी आपल्या सेनेची उत्तम व्यूहरचना केली आणि तो अभेद व्यूह पाहून युधिष्ठिराच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. अर्जुनाला तो म्हणाला की पितामहांनी अशा प्रकारचा अभेद्य व्यूह रचलेला आहे, शास्त्रीय विधीनुसार हा अक्षोभ्य आहे. आपल्या सेनेसह प्राणसंकटाच्या स्थितीत आपण पोचलो आहोत असं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा अर्जुनाने युधिष्ठिराला धीर दिला. की विजय प्राप्त करणारे शूरवीर आपल्या बळापराक्रमापेक्षा देखील सत्य, सज्जनता, धर्म, उत्साह यांनी विजय प्राप्त करत असतात. अधर्म, लोभ आणि मोह सोडून अहंकार शून्य होऊन परिश्रम पूर्वक युद्ध जर केलं तर जिकडे धर्म आहे त्याच पक्षाचा विजय होईल हे निश्चित. यतो धर्म हा ततो जया हा हे ब्रह्मदेवाचं कथन सांगून अर्जुन म्हणाला की या नियमानुसार तूही हे निश्चित जाण की आपला विजय अवश्यंभावी आहे. नारदांनी म्हटल्याप्रमाणे यतो कृष्ण हा ततो जय हा कृष्णाचा एक गुण विजय हा देखील आहे. भगवान गोविंदांचं तेज अनंत आहे. शत्रूंच्या समुदायामध्ये ते कधीही व्यथित होत नाहीत कारण ते सनातन पुरुष परमात्मा आहेत. त्यामुळे जिकडे कृष्ण तिकडे जय हेही निश्चित आहे. अर्जुनाच्या या भाषणाने युधिष्ठिर एक प्रकारे सावरला. भीष्मांच्या सेनेचा सामना करण्यासाठी आपल्या सेनेची व्यूहरचना करत त्यांनी आपल्या सेनेला युद्धासाठी म्हणून प्रेरित केलं. युद्धाच्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सेना दाखवत म्हटलं की आपल्या सेनेच्या मध्यभागी स्थित असून क्रोधानी तप्त झालेले आपल्या सेनेकडे सिंहासारखे पाहणारे तेच ते कुरु कुलकेतू भीष्म. आतापर्यंत त्यांनी 300 अश्वमेध यज्ञांचं अनुष्ठान केलेलं आहे. तू प्रथम या भीष्मांच्या सेनांना मारून भरत कुलभूषण भीष्मांशी युद्ध करण्याची अभिलाषा धर असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलत होते. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की तू युद्धाला सन्मुख उभा आहेस. शुचिर्भूत होऊन शत्रूंना पराजित करण्यासाठी तू दुर्गा देवीची स्तुती कर. अर्जुनाने दुर्गा स्तवन केल्यावर माता दुर्गा अंतरिक्षात येऊन उभी राहिली आणि देवीनी आशीर्वाद दिला की तू थोड्याच काळात शत्रूंवर विजय मिळवशील. अर्जुनाला आपल्या विजयाचा विश्वास देखील वाढला. देवी अंतर्धान पावली आणि एकाच रथावर स्थित असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले दिव्य शंख वाजवले. कौरव सेनेच्या अग्रभागी उभ्या असलेल्या भीष्मांनी दुर्योधनाच्या मनामध्ये हर्ष उत्पन्न करणारी उच्च स्वरांनी तीव्र अशी सिंह गर्जना केली आणि आपला महान शंख वाजवला. लगोलग शंख, भेरी, ढोल, मृदंग, शिंग सर्व रणवाद्य एकत्रित वाजायला लागली. त्यांचा फार मोठा भयंकर असा नाद निर्माण झाला. त्यावेळेला श्वेत अश्व जुंपलेल्या फार मोठ्या रथावर बसलेल्या श्रीकृष्णांनी मोठ्या उत्साहाने आपला पांचजन्य शंख वाजवला. अर्जुनाने देवदत्त नावाचा दिव्य शंख फुंकला. भीमानी पौंड्र, युधिष्ठिरांनी अनंत विजय, नकुलानी मणी आणि सहदेवांनी पुष्पक नावाचे आपापले शंख फुंकले आणि काशीराज, शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, द्रुपद, सात्यकी, द्रौपदीचे पाचही पुत्र अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख फुंकले. या भयानक अशा नादानी कौरवांची हृदय विदीर्ण झाली. हा घोष पृथ्वी आकाशात देखील दुमदुमत राहिला. व्यूह रचून युद्धाकरता उभ्या असलेल्या धृतराष्ट्राच्या पुत्रांना आणि संबंधितांना पाहून अर्जुनाने आपलं धनुष्य मोठ्या उत्साहाने उचललं आणि तो श्रीकृष्णांना म्हणाला की हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर, म्हणजे युद्धाच्या इच्छेने तयार असलेल्या या लोकांचं मी अवलोकन करतो. कोणाबरोबर आपल्याला लढायचं आहे? दुर्बुद्धी दुर्योधनाचं कल्याण करण्याच्या इच्छेने कोण कोण योद्धे जमलेले आहेत ते तर एकदा पाहून घेऊ. अर्जुनांनी असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्णांनी पांडवांची बाजू सोडून आपला रथ दोन सैन्यांच्या मध्ये पुढे नेऊन उभा केला आणि श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. आणि तिथं अर्जुनाला आपले काका, मामा, पितामह, गुरु, बंधू, पुत्र, पौत्र, श्वशुर, मित्र, सुहृद सर्व एका वेळी दिसायला लागले. सर्व आप्तेष्टांना पाहून अर्जुनाच्या मनात करुणा उत्पन्न झाली आणि तो विषादपूर्वक श्रीकृष्णांना म्हणायला लागला की युद्धाभिलाषी अशा या स्वजनांच्या समुदायाला पाहून माझी गात्र शिथिल झालेली आहेत, मुख कोरडे पडलेले आहे, शरीराला कंप सुटलेला आहे, माझं मन भ्रमल्यासारखं झालेलं आहे, मी धड उभाही राहू शकत नाही. युद्धात या लोकांना मारून काही कल्याण होईल असं मला वाटेनासं झालेलं आहे. अर्जुनाचा हा शोक आणि मोह वाढतच गेला. तो म्हणायला लागला की मला विजयाची आकांक्षा नाही, राज्याची नाही, सुखाची नाही. आम्हाला हे राज्य करून काय करायचं आहे? पितामह, पुत्र, पौत्र, आचार्य आदि संबंधी जन हे सर्व माझे आहेत असं सांगून अर्जुन म्हणायला लागला की यांनी मला मारलं तरी मी यांना मारू इच्छित नाही आणि त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी यांना मारू शकत नाही. जर त्रैलोक्यासाठी यांना मारू शकत नाही तर पृथ्वीच्या राज्याची काय कथा? धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय प्रसन्नता प्राप्त होणार? हे आतताई आहेत तरी त्यांना मारल्यामुळे आम्हाला पापच लागणार, आमचे कुलधर्म नष्ट होतील. अधर्म माजला म्हणजे कुलस्त्रिया दूषित होतील, व्यभिचार होईल, वर्णसंकर घडेल, सर्व कुळाचा संपूर्ण घात होईल, इतरांना देखील तर्पण क्रिया करायला कोणी उरणार नाही, अशा वेळेला पितरही पतन पावतील, सर्वांनाच नरकवास घडेल असं आम्ही ऐकत आलेले आहोत. राज्य सुखाच्या लोभामुळे आम्ही स्वजनांना मारायला उठलो, हे फार मोठं पाप करण्यासाठी आम्ही उद्यत झालो. यापेक्षा निशस्त्र होऊन प्रतिकार करायचं सोडून शस्त्रधारी कौरव मला रणात मारतील तरी देखील ठीक, त्यांनीही माझं कल्याणच होईल असं म्हणून शोकाने अत्यंत व्यथित चित्त झालेला अर्जुन धनुष्यबाण खाली टाकून देऊन रथात आपल्या जागी मटकन बसला. श्रीकृष्णांना अर्जुनाकडे पाहून एक प्रकारे करुणा आली. करुणेनी व्याप्त अश्रुपूर्ण नेत्र आणि शोकयुक्त अशा अर्जुनाला काहीशा आश्चर्याने श्रीकृष्ण म्हणायला लागले की या युद्धाच्या प्रसंगी हे भलतंच तुझ्या मनात कसं काय निर्माण झालं? श्रेष्ठ पुरुषांनी अशा प्रकारे आचरण कधी केलेलं नाही. हे स्वर्ग हानिकर आहे, अपकीर्तिकारक आहे, नामर्दपणाने भरलेलं असं हे कृत्य आहे, हे तुला शोभत नाही, तू हृदय दौर्बल्य सोडून युद्धाकरता उभा हो. मित्राच्या आप्ताच्या भूमिकेवरून भगवंतांनी अर्जुनाला जरी असा उपदेश केला तरी अर्जुनाने आपला युक्तिवाद, भगवद्गीता त्याला प्रज्ञावाद असं म्हणते, तो सोडला नाही. परत एकदा नेमकेपणाने अर्जुन भगवंतांशी बोलायला लागला की या रणभूमीमध्ये पितामह भीष्म द्रोण यांच्याशी बाणांनी युद्ध कसं करू, दोघही मला परम पूजनीय आहेत, या गुरुजनांना न मारता भिक्षा मागून पोट भरलं तरी ते श्रेयस्कर आहे. गुरुंना मारून त्यांच्या रक्तात माखलेले भोग मला भोगावे लागणार. अर्जुन म्हणाला की आम्ही हे जाणत नाही की युद्ध करणं आणि न करणं यात श्रेष्ठ काय आहे, हेही जाणत नाही की ज्यांना आम्ही जिंकू इच्छितो आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, शिवाय ज्यांना मारून आम्ही जिवंतही राहू इच्छित नाही तेच धृतराष्ट्रपुत्र आमच्या समोर युद्धासाठी म्हणून उभे आहेत. मोहाच्या त्या अवस्थेमध्ये अर्जुन भगवंतांना म्हणाला की माझी स्वाभाविक वृत्ती नाहीशी झालेली आहे, धर्माचा म्हणजे कर्तव्याचा माझ्या मनाला मोह पडलेला आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे की निश्चितपणाने श्रेयस्कर काय आहे ते तुम्ही मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला बोध करा. माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक दूर करील असा दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही. असं म्हणून परत मी युद्ध करणार नाही असं म्हणून अर्जुन स्तब्ध उगा राहिला. शिष्य म्हणून शरण आल्याशिवाय आणि उपदेशाची याचना केल्याशिवाय कोणाला उपदेश करू नये अशी प्राचीन नीती आहे, ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात. त्यानुसार अर्जुन भगवंतांना जेव्हा शरण आला आणि मी आपला शिष्य आहे असं म्हणायला लागला तेव्हा भगवान गुरूंच्या भूमिकेवर त्याला उपदेश करण्यासाठी म्हणून उद्युक्त झाले. अर्जुनाचा शोक मोह खूप खोलवर गेलेला असा होता. मित्रत्वाच्या नात्याने चार गोष्टी सांगून कार्यभाग होणार नाही हे भगवंतांनी जाणलं. अर्जुनाचा मोह समूळ नष्ट करण्यासाठी योगयुक्त होऊन परमात्म तत्वाशी एकरूप होऊन त्याला उपदेश करण्यासाठी म्हणून भगवंतांनी प्रारंभ केला. हा जो उपदेश आहे या उपदेशाला उपनिषदाची प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आपल्या भारत भूमीमध्ये या उपदेशावर अत्यंतिक श्रद्धा, अत्यंतिक निष्ठा ही जसा जसा काळ गेला तशी तशी वर्धिष्णूच झालेली आहे. ही जी भगवद्गीता आहे या भगवद्गीतेच्या कथनाला जी पार्श्वभूमी आहे आणि हे जे वर्णन आहे हे वर्णन संजयांनी धृतराष्ट्राला केलेलं आहे. युद्धाच्या प्रारंभी व्यास धृतराष्ट्राकडे गेले आणि तुला युद्ध पाहण्याची जर इच्छा असेल तर मी तुला तशी दृष्टी देतो असं म्हणू लागले. तेव्हा धृतराष्ट्र कुलक्षय पाहण्याची आपल्याला इच्छा नाही, तरी देखील युद्धभूमीवरची हकीकत समजण्याची मात्र इच्छा आहे असं व्यासांना म्हणू लागले. धृतराष्ट्राच्या या म्हणण्यामुळे व्यासांनी संजय नावाचा सूत त्या सूताला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि त्यांनी धृतराष्ट्राला हकीकत सांगावी असं सांगितलं गेलं. मात्र हा प्रयोग प्रत्यक्षतः संजयांनी धृतराष्ट्राला सांगण्याचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम महाभारतानुसार भीष्म युद्धामध्ये पडल्यानंतर सुरू झाला. अशी हकीकत आहे की भीष्म पडल्याची वार्ता सांगण्यासाठी संजय धृतराष्ट्राकडे गेलेले असताना धृतराष्ट्राने फार मोठा शोक केला आणि इथपर्यंत सगळं घडलं कसं ही हकीकत संजयाने सांगावी अशी विनंती, अशी आज्ञा धृतराष्ट्राने संजयाला केली. संजयाने प्रथम दोन्ही पक्षातील सैन्याचं वर्णन केलं जे आपण आता वाचलं. नंतर धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून गीता सांगायला सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकाः पांडवाः चैव किम कुर्वत संजय. या धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून संजयांनी सगळीच हकीकत पूर्वीपासूनची सांगायला सुरुवात केली. त्या हकीकतीमध्ये भगवद्गीता आली. ही हकीकत पुढे व्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितली. त्या शिष्यांपैकी वैशंपायनाने जनमेजयाला सांगितली आणि अखेर सौतीनी शौनकाला ही हकीकत सांगितली. भीष्म पर्वाच्या 25व्या पासून ते 42व्या अध्यायामध्ये ही भगवद्गीता समाविष्ट झालेली आहे. अर्जुनाने धनुष्य बाण टाकून देऊन आपण युद्ध करणार नाही असं सांगितलं आणि तिथून भगवद्गीतेच्या कथनाला मी शिष्य आहे, शिष्य भावाने तुला शरण आलेलं आहे आणि मला श्रेयस्कर काय आहे ते तू मला सांगावंस असं सांगित असं म्हटल्यावरून भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. हा या उपदेशाच्या माग जी पार्श्वभूमी आणि मानसिकता आहे ती मानसिकता देखील समजून घेण्यासारखी आहे. पण त्याच्या आधी आपण एक स्तोत्र ऐकूया आणि मग पुढची कथा आपण पाहू. श्रीमद वल्लभाचार्यांनी लिहिलेलं गोविंद दामोदर स्तोत्र आपण ऐकणार आहोत.
करारविंदेन पदारविंद करारविंदेन पदारविंदम पदारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि.
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यादिकं मोहवशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यम् गोविन्द दामोदर माधवेति
सुखं शयानानिलये निजेऽपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति
जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविंद दामोदर माधवेति सुखावसाने इदमेव सारम् दुःखावसाने इदमेव ज्ञेयम् देहावसाने इदमेव जाप्यम् गोविंद दामोदर माधवेति जिह्वेरपद्मे मधुरप्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि आवरये मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डहरे सुखान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जिह्वेति वस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति।
युद्धाकरता एकत्रित जमलेले सर्व आप्तेष्ट संबंधित पाहून या युद्धाचा शेवट काय होणार या कल्पनेने अर्जुन गोंधळून गेला। युद्धाचा शेवट काय होणार हे युद्धाच्या प्रारंभी कधीही समजत नसतं। कोणत्याही गोष्टीचा शेवट हा सुरुवातीला कधीही समजत नाही। शेवटासंबंधी केलेली जी गृहीत असतात ती गृहीत व्यर्थ जातात। व्यर्थ जाण्याची फार मोठी शक्यता देखील असते। आपल्या भाग्याचे किंवा आपल्या अभाग्याचे निर्णायक असे आपण होऊ अशी आपली कल्पना असते, पण आपल्या भाग्याचे किंवा अभाग्याचे निर्णायक आपणच नेहमी असतो असं होऊ शकत नाही। अर्जुनाच्या मनामध्ये युद्धाच्या प्रारंभी आप्तेष्टांना पाहण्याच्या निमित्ताने जे प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न हा धृतराष्ट्राच्या कूटनीतीचा एक प्रकारे विजय होता। पूर्वी संजयाला धृतराष्ट्रांनी शिष्ठाईसाठी म्हणून पाठवलेलं होतं, तेव्हा संजयाच्या शिष्ठाईच्या वेळेला संजयाने ज्या शक्यता सांगितलेल्या होत्या आणि जी भीती घातलेली होती तीच भीती अर्जुनाच्या मनामध्ये युद्धाच्या प्रत्यक्ष प्रसंगाला पाहून निर्माण झाली। संजयाच्या शिष्ठाईचे विचारच एक प्रकारे अर्जुन व्यक्त करताना दिसतो। ती शिष्ठाई आपण मागच्या वेळेला मागच्या एका भागामध्ये पाहिलेली होती। दुर्योधनाची आणि धृतराष्ट्राची ही जी चाल आहे ही चाल त्यावेळेला देखील भगवान श्रीकृष्णांनी उलटवलेली होती, पण अमूर्त रूपाने अव्यक्त रूपाने अर्जुनाच्या मनामध्ये घर करून बसलेली ही शंका युद्धप्रसंगी परत बाहेर आली आणि परत ती भगवान श्रीकृष्णांनीच उलटवली। कौरवांच्या हिशोबाप्रमाणे युद्ध टाळलं गेलं नाही। भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने कौरवांचं अज्ञात प्रत्येक वेळेला कौरवांच्या आड हे येतच होतं। श्रीकृष्ण एकूण उपदेशामध्ये अर्जुनाला अव्यक्ती करू इच्छित होते, अनहंकारी करू इच्छित होते, व्यवहारा करता देखील आणि परमार्थतः देखील भगवंत अर्जुनाला अनहंकारी करू इच्छित होते। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला जो गीतेचा उपदेश करतात त्याच्यामध्ये भगवान श्री कृष्ण तत्वज्ञान सांगतात असं दिसतं, आत्मविषयक तत्वज्ञान सांगतात, कर्मविषयक तत्वज्ञान सांगतात, उपासनाविषयक तत्वज्ञान सांगतात आणि ज्ञानविषयक तत्वज्ञान सांगतात। भगवान श्रीकृष्ण तत्वज्ञानाच्या बरोबर अर्जुनाला उपदेश देखील करत आहेत असं दिसतं आणि त्याचबरोबर अर्जुनाशी वैयक्तिक संभाषण ही गोष्ट भगवंत चालूच ठेवत आहेत असं दिसतं। केवळ तत्वज्ञान आणि उपदेश असं भगवद्गीतेचं स्वरूप नाहीये, तर वैयक्तिक संभाषण करून अर्जुनाची जी न्यूनता म्हणजे वैचारिक गोंधळ आहे त्याच्यावर देखील भगवंत आघात व्यावहारिक दृष्ट्या देखील करतात असं दिसतं आणि ती न्यूनता दूर करण्याचा देखील प्रयत्न भगवंतांच्या कथनामध्ये उपदेशामध्ये करत आहेत। आज मी सांगितला तसा क्रम जरी दिसला की तत्वज्ञान, वैयक्तिक उपदेश आणि अर्जुनाच्या विचारावर आघात करून त्याचे न्यून दूर करून अर्जुनाला परत एक जाग्यावर आणण्याचा प्रयत्न असा जरी क्रम असला तरी भगवद्गीता ज्या वेळेला सांगितली गेली त्यावेळेला मात्र हा क्रम प्रथम अर्जुनाच्या विचारांची न्यूनता दूर करून त्याला कर्म प्रवृत्त करणं, त्याच्या पाठोपाठ उपदेश करणं आणि तत्वज्ञान सांगणं अशा प्रकारचा होता। त्या प्रसंगाची ती गरज होती आणि आत्ताच्या प्रसंगाची गरज मात्र अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगताला झालेला फायदा, आपल्याला झालेला लाभ अशी आहे। निमित्त करोनी पार्थाते दुभी नली जगापुरते श्री कृष्ण गाय। अर्जुनाच्या दृष्टीने परमात्मा उपदेश करण्यासाठी म्हणून उपस्थित होता आणि भगवंतांचाही प्रयत्न असा होता की अर्जुनाच्या देह मन बुद्धीमध्ये परमात्मा उपस्थित व्हावा। जीवन संघर्षामध्ये जर परमात्मा देह मन बुद्धीत उपस्थित असेल तर सार आणि असार हा विवेक करणं खूप सोपं जातं आणि सारभूत गोष्टी आणि असारभूत नाशिवंत गोष्टी याचा निवाडा करणं देखील आणि त्याच्या मर्यादा देखील लक्षात घेणं हे सोपं जातं। जीवनाच्या संघर्षामध्ये परमात्मा देह मन बुद्धीमध्ये अवस्थित होणं हा फार मोठा आधार आहे आणि अर्जुनाला तो आधार देण्याचा भगवंतांनी प्रयत्न केला भगवद्गीतेच्या रूपाने। जर तसं झालं, देह मन बुद्धीच्या ठिकाणी परमात्मा वास करतो अशा प्रकारचा जर भाव निर्माण झाला तर आव्हानांचा देखील अत्यंत आनंदाने आणि धैर्याने स्वीकार करण्याची वृत्ती निर्माण होते। सर्व कर्म म्हणजे वाट्याला आलेली आवडणारी आणि न आवडणारी पण कर्तव्यात्मक कर्म, करावी लागणारी कर्म ही परमात्म्याने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे असं वाटावं असा भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाबद्दलचा सर्व भगवद्गीतेमध्ये मिळून प्रयत्न होता असं दिसतं। अर्जुन ममत्वामुळे गोंधळात सापडलेला होता। अर्जुनाचा युद्धाला विरोध कधीही नव्हता, तो योद्धाच होता। तो युद्ध विरोधी भावनेचा कधीही नव्हता आणि तसा कधीही नाही देखील, ममत्वानी त्याच्या समोर युद्ध हे संकटासारखं त्याला वाटायला लागलेलं होतं. आणि अशा प्रकारचं संकट उभं राहिल्यामुळं अर्जुन मनाच्या देखील अत्यंत खोल अशा आर्त स्थितीपर्यंत अचानक जाऊन पोचला. सर्वसामान्य जीवनामध्ये आपण मनाच्या खूप खोल असलेल्या आर्ततेमध्ये उतरण्याची शक्यता जवळपास नसते. संकटकाळी मात्र आपण आपल्या आत खूप खोलवर जातो असा प्रत्येकालाच अनुभव आहे. आर्त होतो, आपल्या शक्तीला आवाहन करतो. संकटकाळी फार मोठी आर्तता निर्माण होते. अर्जुन आप्तेष्टांच्या मृत्यूच्या शक्यतेमुळे व्यथित झालेला होता आणि ममत्वामुळे त्यांना मारणं अर्जुनाला कठीण जात होतं. शत्रूला मारणं हे अर्जुनाला नवीन नव्हतं. अर्जुनाच्या बाणांमुळं आतापर्यंत अर्जुनाच्या आयुष्यामध्ये कित्येकांना त्यांनी सहज लीलया कंठस्नान घातलेलं होतं. युद्ध करत असताना कोण पडले कोण मेले याच्याकडेही त्याचं कधी लक्ष नसे. अर्जुनाची जी युद्धकला होती ती युद्धकला त्या काळात अत्यंत अप्रतिम समजली जात होती. महाभारतकार असं वर्णन करतात की अर्जुनाच्या डोक्यावर सर्व बाजूनी धनुष्य फिरत असे आणि एका वेळेला अनेक बाण हातात घेऊन अर्जुन तो वेगवेगळ्या दिशांना लीलया सोडत असे आणि आपल्या बाणांनी लक्ष गाठलं की न गाठलं हे पाहण्याची अर्जुनाला गरज वाटत नसे. त्याच्या बाणांमुळे होणारी हानी देखील अपरिमित असे. पण समोर असलेले गुरु पिता पितामह मामे काके आजे अशा प्रकारचे लोक पाहून बंधू नातू पुतणे मुलगे अर्जुनाच्या मनामध्ये युद्धाच्या वेळेला जो आतापर्यंत कधीही निर्माण झाला नाही असा विचार निर्माण झाला की हे मरतील. आतापर्यंत त्यांनी हे पाहिलं नव्हतं की आपण सोडत असलेल्या बाणांनी कोण जगत आहे आणि कोण मरत आहे. आणि आप्तेष्ट मरण हे ममत्वानी त्याला आत्मघातासारखं वाटायला लागलं. अर्जुनाचा खरा प्रश्न काय आहे तो मी तुम्हाला सांगतोय. अर्जुनाला ममत्वामुळे आप्तेष्टांना मारणं म्हणजे आपल्या स्वतःला मारण्या एवढं कठीण वाटायला लागलं, निंदनीय वाटायला लागलं. आत्मघाताच्या शक्यतेने अर्जुन व्यथित झाला. जसे संबंधित मरतील तसा आत्मघातच याच्यात आहे असं अर्जुन पाहू लागला. कारण ते माझे झालेले होते त्यामुळे त्यांच्या मृत्यूनी माझं नुकसान देखील अटळ आहे. एवढंच नव्हे तर मृत्यू समयी यांना मारून किंवा मरून हा विचार अर्जुनाच्या डोक्यात कधीही बुद्धीमध्ये युद्धाच्या वेळेला उपस्थित झाला नव्हता. पण तो प्रथमच स्वतःच्याही मरण्याची भाषा करायला लागला आणि या शक्यतेने म्हणजे ते मरतील तसे आपणही मरू शकू या दोन्ही शक्यतेने अर्जुन एकूण व्यथित झाला. आतापर्यंतच्या युद्ध प्रसंगी अशा प्रकारचा आत्मघाताचा असा पर्यायाने उद्भवलेला जो प्रसंग इथं झाला तसा कधीही त्याच्या समोर उपस्थित झालेला नव्हता. त्यांनी आतापर्यंत यांच्याशी युद्ध केलेलं होतं. विराट गोग्रहणाच्या प्रसंगी त्यांनी या सर्वांशी एकट्याने युद्ध केलेलं होतं. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला या सर्वांशी अर्जुनाची जुंपलेली होती. अर्जुनाची ही विशिष्ट मनोवृत्ती भगवद्गीतेच्या कथनाचा आधार बनून राहिलेली आहे. भगवद्गीतेचं सगळं जे कथन आहे ते कथन आत्मघात या अर्जुनाच्या भीतीच्या भोवती असं फिरायला सुरुवात झाली. आत्मा हा म्हणून आत्मविषयक तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सुरुवातीला सांगितलं. अर्जुनाच्या मनामध्ये खूप तीव्र अशी द्वंद्व निर्माण झाली. त्यामुळं द्वंद्वा पलीकडं असणाऱ्या स्थिर अलिप्त अस्तित्वरूप आणि समान अशा परमात्म शक्तीकडं अर्जुनाचं लक्ष वेधून घेणं आणि त्या तत्वाचा बोध करण्याचं काम अर्जुनाला करावं असं भगवंतांनी मनावर घेतलं. अर्जुनाची एकूण जर प्रकृती पाहिली, प्रवृत्ती पाहिली, तर युद्धातून पळ काढण्याची भाषा जी अर्जुन करत होता तर ती भाषा तात्पुरती होती. अर्जुनाच्या प्रकृतीचा तो भाग नव्हता. अर्जुन हा लढवय्या होता. युद्धामधून पळून जाण्याचा तात्पुरता विचार मात्र त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे भगवंतांनी मान्यता देऊन युद्धापासून अर्जुन निवृत्त झाला असता तर अर्जुनाला तात्पुरता आनंद देखील खूप मिळाला असता. पण तो आनंद टिकला नसता ही अडचण आहे. अर्जुनाची प्रकृती तशी नव्हती. अर्जुन परत उदास झाला असता. आपलं कर्तव्य कर्म कोणत्या तरी मोहानी सोडलेला पुरुष तात्पुरता आनंदित होतो आणि परत उदास होतो तसं अर्जुनाचं निश्चित झालं असतं. आणि भगवंतांनी अर्जुनाची ही मनोवृत्ती जाणून अर्जुनाला परत कर्म प्रवृत्त केलं. श्रीकृष्ण एकूण सर्व कथनामध्ये आपल्या स्वतःचा महिमा अर्जुनावर न लादता भगवद्गीता सांगताना दिसतात. विश्वरूप दर्शन देखील अर्जुनाच्या सांगण्यावरून भगवंतांनी दाखवलं. मी खूप मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि माझं म्हणणं काही करून तू ऐकलं पाहिजेस अशा प्रकारचा भाव भगवंतांच्या कथनामध्ये कुठेही नाही. अर्जुनाचे जे प्रश्न आहेत त्या त्या वेळेला निर्माण झालेले त्या प्रश्नांबद्दल अत्यंत आस्था ठेवून भगवंतांनी ते ऐकले. भगवंतांनी दिलेली उत्तरं देखील आस्थापूर्वक आहेत आणि त्या उत्तरामध्ये मी मगाशी सांगितलं तसं तत्वज्ञानाचा समावेश आहे, उपदेशाचा समावेश आहे आणि वैयक्तिक रोख देखील अर्जुनाकडे आहे. तो कधीही न सोडता भगवंत अर्जुनाशी बोलले. त्यामुळे कुठल्याही पातळीवर अर्जुन अत्यंत बुद्धिमान असताना भगवंतांच्या कथनाच्या विशिष्ट प्रकारच्या खुबीमुळे भगवंतांना विरोध करू शकला नाही. अर्जुनाला जे युद्ध टाळण्याची गोष्ट करायची होती भगवंतांच्या कुठल्याही प्रतिपादनाचा आधार घेऊन अर्जुनाला ते साध्य झालं नाही. तत्वज्ञान सांगत असताना भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या स्तरावरून बोलल्यासारखे भगवद्गीतेमध्ये बोलले. फक्त तुझ्यापेक्षा एक दोन पावलं पुढं इतपत इतकी भूमिका फक्त भगवंतांनी नेहमी अर्जुनाच्या पुढे ठेवली. आपल्या स्वतःबद्दल देखील फार मोठी महत्ता प्रगट होईल असं भगवंतांनी सहसा केलं नाही. थोडी अपवादात्मक उदाहरणं आहेत पण त्या देखील त्यावेळेला अर्जुनाचे प्रश्नच तसे होते. मात्र अर्जुनाचा स्तर या चर्चेमध्ये जसा जसा वाढत गेला आणि अर्जुनाचे प्रश्न देखील जसे जसे उंचावरून असे यायला लागले तसे तसे भगवान श्रीकृष्ण देखील तितक्या तितक्या वरच्या स्तरावरून त्याच्याही पेक्षा पण दोन पावलं पुढं अशा वरच्या स्तरावरून अर्जुनाशी कायम संवाद साधत राहिले. गोंधळलेला अर्जुन देखील भगवद्गीतेमध्ये चिंतनशीलता सोडताना दिसत नाही. त्याच्या युद्ध न करण्याच्या अशा मनस्थितीला भगवंतांनी मोठ्या खुबीने जे वळण दिलं म्हणजे व्यक्तिगत उत्तर देत असताना तत्वज्ञानाकडे आणि उपदेशाकडे भगवंत त्याला जे घेऊन जात होते त्याच्यातून भगवंतांना अर्जुन कधीही फार मोठं तत्वज्ञानात्मक तू मला सांगू नकोस असं म्हणाला नाही. याचं कारण अर्जुनाचं स्वतःचं व्यक्तिमत्व देखील अत्यंत चिंतनशील होतं, तो बुद्धिमान होता. भगवंतांचा मित्र सखा होण्यासाठी तो सर्वस्वी योग्य होता. अनेक वेळेला भगवंतांचा आणि अर्जुनाच्या संवादामध्ये ते उत्तम मित्र होतील इतकी जवळीक मानसिक बौद्धिक भावनिक अशा पातळीवर अर्जुन दाखवू शकलेला होता. आणि तीच प्रवृत्ती भगवद्गीतेमध्ये प्रश्न विचारताना देखील अर्जुनाच्या ठिकाणी आपल्याला दिसते. अर्जुनाची मनस्थिती प्रकृती चिंतनशीलता लक्षात घेऊन उत्तर मिळण्याची गरज होती आणि ती गरज भगवंतांनी यथार्थतेने पूर्ण केलेली आहे असं दिसतं. अशा प्रकारची उत्तरं जर मिळाली तरच तो युद्ध प्रवृत्त होऊ शकत होता. अन्यथा अर्जुनासारखी व्यक्ती कोणीही काही सांगितल्यामुळं त्यावेळेला युद्ध प्रवृत्त होईल अशी कोणतीही शक्यता नव्हती. पण भगवंतांनी मात्र ही किमया प्रत्येक पातळीवर अर्जुनाशी संवाद साधत अशी साधली. अर्जुनाच्या चिंतनातून आलेले प्रश्न मात्र चिंतनपूर्वक केवळ परमार्थाकरताच प्रत्येक वेळेला होते असं नाही. युद्धाकडून जमलं तर पळ काढणं हे देखील त्या प्रश्नातून प्रत्येक वेळेला अर्जुन साधू पाहत होता. निदान भगवद्गीतेच्या मध्यापर्यंत अर्जुनाचे जे प्रश्न होते ते प्रश्न जमलं तर भगवंतांना शब्दात पकडून युद्धातून पळ देखील काढता यावा अशा प्रकारचे आहेत असं दिसतं. पण अर्जुनाची अजून एक विशेषता आहे की युद्धातून पळून जाण्यासाठी देखील त्याला भगवंतांकडून सँक्शन हवं होतं. भगवंतांचा शिक्कामोर्तब हवा होता. भगवंतांचा शिक्कामोर्तब असेल तर त्याला अडचण नव्हती. आणि भगवान श्रीकृष्णांसारख्या व्यक्तीला अशा प्रकारे बुद्धिचातुर्यानी आपला हेतू मनात ठेवून फसवणं हे महाकर्म कठीण होतं. हे सगळ्या भगवद्गीताभर एक प्रकारे सिद्ध झालं. भगवान श्रीकृष्णांना भगवद्गीतेच्या कथनानंतर हळूहळू करून पण पुढं सर्व काळ जगद्गुरु म्हणूनच संबोधलं गेलं. कृष्णम वंदे जगद्गुरुम असं त्यांच्याबद्दल म्हणतात. जी व्यक्ती समोरच्याची प्रकृती ओळखून तिच्याशी वर्तन करते बोलते त्या व्यक्तीला फसवणं सहजासहजी फसवणं हे फार कठीण असतं. श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांनी ठरवलेलं होतं त्याच्यापासून सहजासहजी सोडू देत नव्हते, सोडू शकत नव्हते. आणि अर्जुन देखील भगवंतांपासून सुटू शकत नव्हता. ती चर्चा अशा बेताने आणि अशा खुबीने पुढे गेलेली दिसते. अर्जुनाच्या द्विधा अवस्थेतून त्याला बाहेर काढून अर्जुनाला ठाम बनवण्याचं काम मात्र श्रीकृष्णांनी चोख रीतीने केलं. म्हणून या सगळ्या कथनाच्या शेवटी अर्जुनाला बोध प्राप्त झाल्यामुळं अर्जुन ठाम झाला. भगवंतांचा उपदेश अर्जुनाला मानवल्यामुळं अर्जुन ठाम झाला. का त्यांचं तत्वज्ञान समजल्यामुळं अर्जुन ठाम झाला याच्याबद्दल नंतरच्या अभ्यासकांमध्ये फार मतभेद आहेत. पण त्यावेळेला मात्र भगवंतांच्या थेट उपदेशाचा तत्वज्ञानाचा आणि अर्जुनाला इकडे तिकडे जाऊ न देता चाललेल्या प्रसंगामध्ये त्याची सुटका होऊ न देता बोलण्याचा असा जो भगवंतांचा एकूण प्रयत्न होता त्यामुळं अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला ही तर वस्तुस्थिती आहे. त्याला भगवंतांचं तत्वज्ञान समजल्यामुळं तो झाला का उपदेश समजल्यामुळं झाला का केवळ व्यावहारिक उपदेश समजल्यामुळं झाला या गोष्टीचा तसा अंदाज येणं फार कठीण आहे. कारण नंतरच्या अर्जुनाच्या चरित्रामध्ये देखील अर्जुनाची व्यक्ती ही प्राप्त पुरुषासारखं वर्तन करताना दिसत नाही. एवढंच नव्हे तर अर्जुनानी पुढे एकदा नंतर भगवंतांना हा उपदेश परत एकदा ऐकण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. तेव्हा भगवंत असं म्हणालेले होते की तेव्हाची तुझी मनस्थिती, तेव्हाचे तुझे विचार, तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन मी त्यावेळेला माझ्या मनस्थितीतून त्या परिस्थितीमध्ये जे काही बोललो ते आता या परिस्थितीमध्ये मला सांगता येणं शक्य नाही, असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला परत भगवद्गीता सांगितली नाही. म्हणजे एका प्रेरणेनी, स्फूर्तीनी, स्वाभाविक स्फूर्तीनी भगवद्गीता सांगितली आणि ऐकली गेली असं दिसतं. सुरुवातीला अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारताना जरी दिसला तरी देखील प्रश्न विचारताना अर्जुनांनी निर्णय घेतल्यासारखी अशी अर्जुनाची भाषा होती. उदाहरणार्थ भगवंतच अर्जुनाला धर्म काय आहे हे सांगतो, तसंच स्वकीयांना मारण्यापेक्षा भिकारी होणं बरं असा निर्णय अर्जुन भगवंतांना सांगतो. एका परीने मात्र प्रश्न विचारल्यासारखा दिसतो, पण आधीच निर्णय भगवंतांना सांगितल्यासारखा असा भगवंतांशी अर्जुन बोलताना दिसतो. भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने मात्र मूर्तिमंत शास्त्र अर्जुनासमोर उभं ठाकलेलं होतं. भगवंतांचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण त्यांच्या जन्मापासून, बालपणापासून, मथुरेपासून, द्वारकेपर्यंत आणि या युद्धभूमीपर्यंत झालेला जर पाहिला तर किती सामान्य अशा घरातून भगवंत पुढे आलेले होते हे लक्षात येतं. भगवंतांच्या व्यक्तिमत्वाची जी विशिष्ट जोपासना त्यांच्या आंतरिक कर्तृत्व शक्तीमुळं आणि गुणांमुळं झालेली होती, त्यामुळं एकेकाळचा गवळी, चोर, व्यभिचारी, कंसाला मारून राज्यावर आलेला जरासंधाच्या आक्रमणांना चुकून द्वारकेमध्ये राज्य वसवणारा, एका प्रकारे कप्तानी जरासंधाला मारणारा, शिशुपालाला मारणारा, फार मोठं युद्ध भडकवण्यामध्ये एवढं मोठं साहस करायला लागत असेल, हे साहस ज्यांनी एकट्याने केलं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भगवंत मानणारे लोक होते. भीष्मांसारखे, विदुरांसारखे, व्यासांसारखे. त्यामुळे त्यांच्या ज्या शेलक्या उपाधी होत्या त्या उपाधी कधीच गळून पडलेल्या होत्या. पण भगवंतांची हे मूर्तिमंत शास्त्र आहेत अशा प्रकारची ओळख निवडक ऋषी मुनींना आणि भीष्मांसारख्या महात्म्यांना, विदुरांसारख्या महात्म्यांना होती, पण अर्जुनासारख्यांना मात्र अशा प्रकारची साक्षात ओळख नव्हती. त्यामुळं भगवद्गीतेमध्ये भगवंतांचं जे चरित्र उभं राहिलं ते चरित्र त्यांच्या आधीच्या चरित्रापेक्षा देखील लोकविलक्षण असं आहे. एवढंच नव्हे तर भगवंतांनी भगवद्गीता जर सांगितली नसती तर महाभारत देखील इतकं लोकप्रिय झालं असतं की नाही याच्याविषयी शंका आहे. कारण भगवंतांच्या चरित्राखेरीज महाभारताला काही किंमत नाहीये. रामायण सदा सर्व काळ जसं प्रसिद्धच राहिलं असतं तसं भगवंतांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये आलेला महाभारतात असल्यामुळं महाभारत एवढ्या मोठ्या महत्तेला पोहोचलं. भागवत मोठं झालं असतं, पण केवळ युद्धाच्या कथांमुळं महाभारत मोठं होणं शक्य नव्हतं. पण महाभारतामध्ये भगवद्गीता समाविष्ट झाल्यामुळं महाभारताला देखील फार मोठी उंची प्राप्त झाली. अर्जुन भगवंतांच्या समोर सुरुवातीला पहिल्या अध्यायात तर शास्त्र पुराव्यांसारखं ठेवताना दिसतो की शास्त्र असं म्हणत आणि प्रत्यक्ष परमात्मा आपल्या समोर उभा आहे याची साक्षात प्रचिती अर्जुनाला तशा प्रकारे 11व्या अध्यायापर्यंत आलेलीच नव्हती. त्यामुळे एक प्रकारे प्रत्यक्ष परमात्म्याच्या दारात शास्त्राचा ग्रंथ घेऊन जाणं आणि शास्त्र पुरावे म्हणून सांगणं अशा प्रकारच्या हास्यास्पद वाटणाऱ्या अशा कृती अर्जुन करत होता. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवद्गीता सांगायला सुरुवात झाली तेव्हा किंचित हसून भगवंत बोलायला लागले असं व्यासांनी वर्णन केलेलं आहे. अर्जुनाची भगवंतांना शास्त्र शिकवण्याची जी कृती आहे ती तशी हास्यास्पदच होती. श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो आहे भगवान आणि पुढं स्वतःचा निर्णय मात्र सांगतो आहे की मला असं वाटतं की मी युद्ध करणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाबाबत अर्जुन कुठं उभा आहे आणि आपण कुठं उभे आहोत, अर्जुनाला नक्की गरज कशाची आहे, कशा प्रकारची विधानं अर्जुनासमोर करत अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करणं आवश्यक आहे याबाबत अर्जुनाच्या ठिकाणी असणारी मानसशास्त्रीय भूमिका जाणून अर्जुनाशी संवाद केलेला होता. अर्जुनाबाबत मानसशास्त्रीय सत्य भगवंतांनी ओळखलेलं होतं आणि थेट अर्जुनाला त्याच्या वैचारिक न्यूनतेवर करत असलेला आघात हा शास्त्रांचा आधार घेऊन भगवंतांनी केला. व्यक्ती म्हणून सांगितलं नाही तू इथं चुकतोयस इथं चुकतोयस, त्याच्याऐवजी प्राप्त पुरुष कसे असतात, धीर पुरुष कसे असतात, स्थितप्रज्ञ कसे असतात, गुणातीत कसे असतात, ज्ञानी पुरुष कसे असतात हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाची प्रकृती ओळखून भगवंतांनी अर्जुनाला आपल्या प्रकृतीपासूनही पळ काढू दिला नाही आणि अर्जुन युद्ध हा आत्मघात पाहत होता पण खरा आत्मघात पळून जाण्याने होणार होता हे भगवंतांनी अर्जुनाच्या मनावर ठसवलं, बिंबवलं. भगवंतांना अर्जुनाचा असा आत्मघात होऊ द्यायचा नव्हता आणि त्यामुळं मात्र जगताला एक फायदा झाला, तो म्हणजे एका अद्वितीय अशा तत्वज्ञानाचा जन्म या कथनाच्या निमित्ताने असा झाला. भगवंतांनी अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान सगळ्या उपनिषदांचं सार म्हणता येईल एवढी सघन गोष्ट भगवंतांनी एका दमात एका चर्चेत अर्जुनाला सांगितली आणि कृष्णार्जुनी निराळी जी गोठी कृष्णार्जुनी मोकळी जे गोठी चावळली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो यायची. व्यासांना देखील लोभ मोह पडावा की इतकं उत्तम तत्वज्ञान जे विविध वेदांच्या अखेरीला वेदांत म्हणून आलेलं आहे, उपनिषद म्हणून आलेलं आहे, ते तत्वज्ञान एकत्रित करून जे व्यासांनाही जमलेलं नव्हतं ते यांच्या मुखातून बाहेर आलं, भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या मुखातून बाहेर आलं. व्यास देखील मानत होते त्यांना पण जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा व्यासांची अवस्था काय झाली असेल? व्यासांना ते संकलन करावं असं वाटलं, व्यासांना ते एकत्रित करावं असं वाटलं, अशा करता की ते उपनिषदाचं सार आहे असं व्यासांच्या लक्षात आलं. आणि ते सार थेट उपनिषदांच्या शब्दामध्ये कॉपी करून नव्हतं, तर ते सहज संभाषणातून बाहेर आलेलं होतं. कारण प्रत्यक्ष परमात्मा होऊन भगवंत बोलत होते, भगवंत योगयुक्त होऊन बोलते झाले असं वर्णन आहे. भगवंत आत्मस्वरूपाशी तदाकार झाले आणि बोलायला लागले. आत्मस्वरूपाशी तदाकार होऊन बोलणं आणि केवळ बोलणं याच्यामध्ये फार फरक आहे. असं असल्यामुळं भगवंतांचं हे तत्वज्ञान अखिल मानव जातीला ललामभूत होऊन राहिलं. मी नुकतंच खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी गीता सर्व भगवद्गीता सांगितली, त्यामुळं भगवद्गीता परत सर्व सांगण्याचा माझा हेतू नाही, त्याच्यामध्ये वेळही फार जाईल आणि त्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे, त्यामुळं मी आवश्यक तेवढी आणि या बाजू स्पष्ट करत अशी भगवद्गीता तुम्हाला सांगेन की त्याच्यात असणारं तत्वज्ञान, उपदेश, प्रासंगिक उपदेश, उपदेश आणि अर्जुनाच्या भूमिकेतून अर्जुनाला जखडून ठेवण्यासाठी ही वचनं कशी कामाला येत होती, अशा 3 अंगांनी ही भगवद्गीता मी तुम्हाला सांगेन. अतिशय थोडक्यात सांगायचा माझा विचार आहे, कदाचित भगवद्गीतेमध्ये आलेला कर्मयोग, उपासना आणि ज्ञान या 3 ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या 3 कांडामध्ये कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडीस वाणी असं ज्ञानेश्वर महाराज ज्याला म्हणतात, तशा प्रकारे कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड या अशा 3 प्रकारांनी कदाचित मी हे सांगेन. कदाचित असं म्हणतो की हे मला जास्तीत जास्त थोडक्यात सांगायचं आहे, पण एक बरं आहे की या कथनाच्या माग अर्जुनाची भगवंतांची भूमिका ही बोलण्याचा प्रसंग मनात असून देखील त्यावेळेला मला साधता आलेला नव्हता. गीता जेव्हा सांगितली तेव्हा याचं कारण एका वेगळ्या पातळीवरून ते कथन चालू होतं आणि त्याच्यामध्ये हे भाग तेव्हा माझ्या ही मनस्थितीप्रमाणे येऊ शकत नव्हते जे आत्ता मी तुम्हाला सांगितले, पण जे कधीतरी प्रगट करणं आवश्यक आहे असं वाटत होतं. ते मात्र या निमित्ताने आपल्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली. इथून पुढे 1-2-4 भागामध्ये भगवद्गीता या अंगाने पाहण्याचा थोडक्यात आपण प्रयत्न करणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्तस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय।